chinimandi.com पॉडकास्ट.
सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ. अमेरिकेच्या कारवाईत इराणचा लष्कर प्रमुख मारला गेल्यानं मध्य पूर्वेवरील युद्धाचे ढग गडद झाले आहेत. त्याचा परिणाम सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ होण्यात झाला आहे. त्यामुळे पेट्रोल दर 9 पैशांनी तर डिझेलची किंमत 11 पैशांनी वाढली. त्यामुळे पेट्रोलची किंमत दिल्लीत 75.54 रुपये तर डिझेलची किंमत 68.51 रुपये पोहोचली. जागतिक बाजारपेठेत याचे परिणाम अधिक तीव्र झाले असून कच्च्या तेलाची किंमत 3% वाढली. कासिम सुलेमानी यांच्या हत्येनं भौगोलिक राजकीय संघर्षाची भीती वाढली आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिकेत संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम इराण आणि अमेरिकेच्या थेट युद्धात होऊ शकतो असं भाकीत ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सनं वर्तवलं आहे. भारतातील इंधनापैकी 84% इंधन आयात केलं जातं. एवढंच नव्हे तर भारतात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलाचे दरही आंतरराष्ट्रीय दराप्रमाणेच असतात. मध्य पूर्वेतून होणाऱ्या तेल पुरवठ्यापैकी 2/3 पुरवठा हा सौदी अरेबिया आणि इराकमधून होतो. भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात तातडीनं कोणतीही कपात होण्याची शक्यता नसली तरी त्याचा दरवाढीवर परिणाम होणार आहे. 6 वर्षात सर्वात कमी विकास दर म्हणजे 4.5% असताना देशाला वाढणाऱ्या इंधन किमतीचा मोठा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे केवळ चलनवाढच होणार आहे असं नव्हे तर सरकारला या इंधनावरील अनुदानही वाढवावं लागणार आहे.